सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:37 मिनिट रुद्रा आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये. त्या तरुणांना आपण सलाम करतो आहोत ज्यांची एनर्जी खऱ्या अर्थानं कामाला येते आहे आपल्या शहराच्या बेटरमेंटसाठी, देशाच्या राष्ट्राच्या बेटरमेंटसाठी. मंगळवारच्या जो पूर आला त्या पुराच्या दिवशी साऊंड सिस्टम वेलफेअर असोसिएशनची सगळी मंडळी कामाला लागली होती. सध्या आपल्यासोबत मंगेश पठाडे आहे.
त्यामध्ये सर्वात मोठा गर्दीचा भाग होता तो आरकेचा सर्कल. सगळी पब्लिक ने आपल्या गाड्या तिथे लावल्या होत्या आणि पूर बघायला गेलेले होते. जेव्हा आम्ही आमची पहिली गाडी तिथे घातली त्यावेळेस पासून तर मालगाव स्टँड पर्यंत आम्ही दोन गाड्या एकीकडून एक तिकडून जणांसाठी देत गेलो होतो. पब्लिक त्यावेळेस आटोक्यात आली, त्यावेळेस ती पुलावर खाली उतरली, बाजूला लागली, ट्राफिक सुरळीत झाली. पोलिसांनी पण आम्हाला खूप मदत केली. त्यांनी पण सांगितले की जा या एरियातनं पण असं असं सांगून या वगैरे वगैरे. आम्ही बापू ब्रिजला पण कोणीच नव्हतं, तिकडे अंधार झालेला होता. तिथे पण अनाउन्समेंट करून तिथली पब्लिक बाजूला केली.
तुम्ही लोकांना फूड सुद्धा देत होता ज्या लोकांना अन्नाची गरज आहे तेव्हा?
हो हो. मग आफ्टर दिस म्हणजे प्रत्येक एरियामध्ये जाऊन बघून येत होते की गाडगे महाराज पुलाजवळचे लोकांना कुठले ठेवण्यात आलेले आहेत. नंतर मिलिंद नगर झोपडपट्टी म्हणजे नासर्डी ब्रिज नदीच्या बाजूला जेवढी घरे आहेत त्या लोकांना पण कुठे ठेवण्यात आले.
बर.
तो सर्वे करण्याचं काम चालू. दोन छोटा हत्ती, तीन छोटा हत्ती गाडी, दोन व्हॅन, दोन दुचाकी, एक फक्त रिकामी छोटा हत्ती गाडी होती ज्याच्यामध्ये सगळे मुलं बसतायत. आम्ही जवळजवळ 30-40 जण झाले होतो. आता एकेकाला फोन करून आरकेवरून गंगावाडी मल्लखांचे काही लोकांना त्रास झाला, प्लस घारपुरे घाटातल्या काही लोकांना त्रास झाला, त्यांना मनपा शाळेमध्ये शिफ्ट केलं होतं, राणी भवन मध्ये शिफ्ट केलं होतं. आम्ही जवळजवळ 150 किलोचा बिर्याणी बनवलेली. बिर्याणी आमच्या दोन गाड्यांमध्ये दोन वेगवेगळे पातळे करून ठेवले होते. मग आम्ही फटाफट दोन दोन गाड्या इकडे काही तिकडे मोठेमळा गंगावाडी भारतनगर झोपडपट्टी आहे नासर्डीला लागून आहे तिथे पण खूप हाल झालेले. त्या लोकांच्या घरात जेवायला गेलं नव्हतंच. आम्ही रात्री लेट पर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये ती झोपडपट्टीला म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट केलं होतं.
बरं.
तिथे गेलो.
बर.
तिथे जाऊन ते वाटले. प्लस
या सगळ्या लोकांनी अक्षरशः इतकं सुंदर काम केलंय. म्हणजे मंगेश, रितेश शिंगळे, अमर वजरे, संदीप भांदुरे, अमित पोटे, सागर पगारे, वैभव बाकरे, राम नवले, अरविंद म्हसने, पराग, मनीष, सतीश, गोकुळ, रवींद्र, हितेश, सगळे पोरं जीव तोडून काम करत होते. या सगळ्यांच्या कार्याला सलाम. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नाशिक. तुम्ही सुद्धा मंगळवारच्या जर कोणाला असं सुंदर काम करताना पाहिलं असेल तर 6601935 या नंबरवर सांगताय. बजाते राहो.